विविध भारती पुणे, मनोज क्षीरसागर सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये आयोजित एका सत्रात अशोक चक्र विजेते आणि अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. राष्ट्रगौरवाची भावना वाढवणं आणि संरक्षण सेवा तसंच अंतराळ संशोधन या क्षेत्रांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचा यामागे उद्देश होता. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून भारतीय वायुदलातील आपल्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. हा प्रवास अढळ वचनबद्धता आणि कठोर तयारीनंच शक्य झाला असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी येत्या दशकात भारत अंतराळवीरांची एक मोठी तुकडी तयार करणार असून त्यामुळे तरुणांसाठी करिअरच्या अभूतपूर्व संधी निर्माण होतील असं सांगितलं. देशातील आरोग्य सेवा सुविधांमध्ये आगीच्या धोक्यांना प्रतिबंध आणि निवारण करण्याच्या महत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या सहयोगानं उद्यापासून संपूर्ण देशभरात अग्नी सुरक्षा सप्ताह साजरा करणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे जनजागृती मोहिमा, प्रात्यक्षिक सराव, क्षमता बांधणीचे उपक्रम आणि अग्नी सुरक्षिततेसंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार यासारखे विविध उपक्रम हाती घेतले जातील. केंद्र शासनानं बालकांमधील मधुमेहावरील मार्गदर्शनपर दस्तऐवज प्रकाशित केला आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम पद्धतींवरील नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला. या मार्गदर्शनपर दस्तऐवजाद्वारे बालकांमधील मधुमेहाची तपासणी, निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाकरता प्रथमच एक सुरचित आणि प्रमाणित राष्ट्रीय चौकट स्थापित करण्यात आली आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे महत्वाचे सार्वजनिक आरोग्य फायदे मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये लवकर निदान झाल्यामुळे मृत्यूदरात घट, गुंतागुंत टाळणं आणि बाधित मुलांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या वतीनं मिशन संधी आरंभ या उपक्रमाचं आयोजन उद्या करण्यात आलं आहे. दिव्यांग बांधवांसाठी स्वयंपूर्ण आणि शाश्वत नोकरी देणारी परिसंस्था उभारण्याच्या उद्देशानं वर्षभर चालणाऱ्या मोहिमेची ही सुरुवात आहे. मिशन संधी आरंभ अंतर्गत कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, एचआर, सीएसआर प्रमुख, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसंच शासकीय अधिकारी यांना दिव्यांग समावेशन आणि रोजगार या विषयावर संवादासाठी एकत्र आणण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून प्रत्येक सहभागी संस्थेकडून दिव्यांगांच्या उपजीविकेसाठी औपचारिक प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. एखादी संस्था मोठी होत असताना आधीच्या पिढीनं ज्या विचारानं ती संस्था सुरू केली तो विचार नवीन पिढी तितक्याच ताकदीनं नव्या जोमानं पुढे नेत असेल तर अशा संस्थांचं कार्य निश्चितच भव्य दिव्य होतं असं मत लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं. कौशल्य विकास क्षेत्रात देशपातळीवर काम करणाऱ्या यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यशस्वी संस्थेनं सुरू केलेल्या शिका आणि कंबा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांमधील बेरोजगार युवक युवतींना रोजगारक्षम करण्याचं महत्वाचं काम होत आहे, म्हणूनच अशा संस्थेचा सदिच्छादूत होण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असंही तरडे याप्रसंगी म्हणाले. याप्रसंगी यशोगाथा या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी तसंच पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुणे आणि परिसरात आजपासून पुढील 3 दिवस आकाश निरभ्र राहून कमाल तापमान 38 तर किमान 20 अंश सेल्सिअस आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.